अगदीच लहान होती ती. आई कामात होती हिच्याकडे कोणाचं लक्ष नव्हतं. जोरात भोकाड पसरलं हिनं, क्षणात सगळे धावून आले. लगेच हसायला लागली ती. जीवनातल्या रंगभूमीवरचा पदार्पणातला अभिनय छानच जमला होता की तिला. वयाबरोबरच हा अभिनय गुण उत्तरोत्तर वाढतच गेला. हवे हवेसे गिफ्ट नको नको म्हणत नाकारताना आणि मिळाल्यावर आनंद लपवताना अभिनयाला धार आली. परत गिफ्ट मिळाल्यावर ते काय आहे ते बघण्यासाठी पाहुणे जाईपर्यंतचा काळ संयमित अभिनय शिकवून गेला. शाळेत या अभिनय गुणाला अनेक पैलू पडले. न आवडणाऱ्या शिक्षकांनी त्यात मोलाची भर घातली. त्यांच्या तासाला अभ्यास करण्याचे नाटक चांगले जमायला लागले तिला.